नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमधल्या 1,66,198 शेतकऱ्यांना 15,16,681 हेक्टरहून अधिक क्षेत्राखालील बाधित पिकांसाठी 1,356 कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालं. ओझरमधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी तेजस MK-1A या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं. गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. त्यात 21 मंत्र्यांनी शपथ घेतली. माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. 1995 युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 485 अंकांची वाढ झाली आणि तो 83,952 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 125 अंकांची वाढ नोंदवत 25,710 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.